ಅನಂತ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ರಾಜಾಧಿರಾಜ ಯೋಗಿರಾಜ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ
ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ
ಅವಧೂತ ಯೋಗಿ ಮಹಾರಾಜ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ತೂ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಈಶ್ವರ ವಂದನ ಹೇ
ತ್ರಿಮೂರ್ತಿಲಾ
ಅವತಾರ ಸೋಳಾ ದತ್ತಾತೆ ವಂದನ ಹೇ ಮಹಾಯೋಗಿಲಾ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ವಂದನ ಹೇ ಅವಧೂತಾಲಾ ಶ್ರೀ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ವಂದನ ದತ್ತ ಸ್ವರೂಪಾಲಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ತೂ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸಮರ್ಥ ನಮನ ಕರು ಯಾ ಚೌಥ ಅವತಾರಾಲಾ ಯೋಗಿ ರಾಜ ಮಾಣಿಕ ಪ್ರಭು ವಂದನ ದತ್ತ ಸ್ವರೂಪಾಲಾ ಅಜಾನು ಬಾಹು ತೇಜಸ್ವಿ ಬ್ರಹ್ಮನಂದಿ ಮಹಾರಾಜಾಲಾ ನಿವಾಸ ಶೀತಲ ಛಾಯೇಶಿ ವಂದನ ಹೇ ವಟ ವೃಕ್ಷಾಲಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ತೂ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕೋ ತುಜ ಪಾಠೇಶಿ ಬದಲೆ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತಾಲಾ ಸಂಕಟ ಸಮಯ ದಾಖವಲೆ ದತ್ತ ರೂಪತೆ ಭಕ್ತಾಲಾ ಆತ್ಮ ಜ್ಞಾನ ಮಹಾಯೋಗ್ಯಾಸೆ ಸಂಜೀವನ ಹೇ ಭಕ್ತಾಲಾ ಕೃಪಾ ದೃಷ್ಟಿ ವರದಾಮಿನಿ ಠರಲಿ ಸಾರ ಭಕ್ತಾಲಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ತೂ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ रुद्र शिवाचे अवतार म्हणती भाविक स्वामीला आलो कर्दळी वनातुनी बोले स्वामी भक्ताला श्री नरसिंह सरस्वती बसले घोर समाधीला वारुळ जाहले मुंग्यांचे योगीनाथ समाधीला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ योग लाकूड तोड्याचा आला कर्दळी रानाला फांदी तोडता घाव बघा बसला त्या वारुळाला ध्यान भंगले सद्गुरुचे आली जाग समाधीला प्रकट होता पाहिले दत्ता अवतारी मूर्तीला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ सुंदरा बाई ती घास भरविते स्वामींना तान्हुल्या सम सांभाळी दत्त स्वरूपी स्वामींना कुठून आले प्रश्न करी चिंतो पंत टोळ स्वामींना माय बाप ते कोण तुझे लोक विचारी स्वामींना हे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ हे माझे दाही दिशा स्वामी सांगती भक्ताला हरिद्वार के दारेश्वर गेलो गंगा तीर्थाला मंगळ वेढा सोलापूर मोहोळ पंढरपुराला वटवृक्षाच्या छायेशी विराज अक्कलकोटाला हे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ प्रभूचा निवास तो तीर्थ गणगापुराला स्वामी समर्थ निवास तो वटवृक्षाच्या छायेला श्री नरसिंह सरस्वती नरसोबाच्या वाडीला घडे संगमेश्वर दर्शन भीमा अमर जकाठाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ समर्थ अवतरले भक्तांच्या उद्धाराला गुरु चरित्र पारायण औदुंबराच्या पाराला अगाध लीला दाविली तूच समर्थ दुखिताला कृपा प्रसादे सुखावले अनाथ कष्टी भक्ताला ओ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ चराशी देव वसे दाखवले तो शिष्याला सत्य चिंतनी धर्म वसे शिकविले तो शिष्याला त्रिकाल ज्ञानी बोध से योगी राज समर्थाला भेदभाव तो मुळी नसे योगी राज समर्थाला हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ सेवक तोळप्पा नित्य जागला सेवेला धन्य तो सेवक बाळप्पा नित्य जागला सेवेला स्वामी सुताची भक्ती ती फुलली स्वामी चरणाला सेवक कुंभार स्वामी तो नमला स्वामी चरणाला ओ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ समर्थवाणी सत्य घडे अर्थ असे त्या वचनाला हळहळ प्राणी दुःखाचे स्वामी अंतकरणाला हसता हसता दूर करी दुखी वातावरणाला, जाणून घे भाविक जन शब्द रूपी त्या कवनाला, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ,
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ।
पुनीत झाले धरती ती अश्विन शुद्ध पंचमीला,
पुनीत झाले धरती ती अश्विन शुद्ध पंचमीला,
चरण लागले स्वामींचे अक्कलकोटच्या मातीला,
चरण लागले स्वामींचे अक्कलकोटच्या मातीला,
संप्रदाय श्री दत्ताचा अर्पण अवतार कार्याला,
संप्रदाय श्री
महिमा थोर समर्थांचे भाविक येते पूजनाला,
हा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ,
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ।
चमत्कार श्री स्वामींचा भक्त जनाने पाहिला,
चमत्कार श्री स्वामींचा भक्त जनाने पाहिला,
दर्शन घेण्या स्वामींचे अंध उभा तो राहिला,
दर्शन घेण्या स्वामींचे अंध उभा तो राहिला,
पुष्प फिरविता डोळ्यावर दृष्टी आली अंधाला, पाहुनी गहिवरला स्वामी सच्चिदानंदाला, हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ,
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ।
चमत्कार श्री स्वामी ने दाखविला त्या भक्ताला,
चमत्कार श्री स्वामी ने दाखविला त्या भक्ताला,
हात फिरविता अंगावर दूध आले त्या गाईला,
हात फिरविता अंगावर दूध आले त्या गाईला,
वदले स्वामी बसप्पाला न्यावे घरी तू सर्पाला,
वदले स्वामी बसप्पाला न्यावे घरी तू सर्पाला,
सर्पाचे सोने झाले आनंद झाला बसप्पाला,
सर्पाचे सोने झाले आनंद झाला बसप्पाला,
हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ,
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ।
बाबा भटावर कृपाशी झाली मंगळ वेढ्याला,
बाबा भटावर कृपाशी झाली मंगळ वेढ्याला,
स्वामी कृपेने पाणी ते आले कोरड्या विहिरीला,
स्वामी कृपेने पाणी ते आले कोरड्या विहिरीला,
कृपा विलक्षण स्वामीची जिवंत केले भक्ताला,
कृपा विलक्षण स्वामीची जिवंत
बसला रावणा ठेवी पादुका डोईला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
फेकता पाण्याचा जळत ठेवले अग्नीला चमत्कार बघती सारे अवधूताच्या करणीला वंशाला तो पुत्र दिला तू मालोजी राजाला रहा वरदान दिले तू मालोजी राजाला ओ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
भोजन करण्या रावजी ने दिले आमंत्रण स्वामीला गर्दी झाली सदनाला अन्न पुरे पंक्तीला चिंता होती स्वामींना दिला दिलासा भक्ताला कृपाशी महाराजांची अन्न संपेना पंक्तीला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ओ अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
चमत्कार तो दाविला सेवक चिंतो पंताला
चमत्कार तो दाविला सेवक चिंतो पंताला
चरण चिन्ह ते पाठावै साक्षात दिसले भक्ताला तुळशी पाने वाहिली साधक थोर समर्थाला
तुळशी पाने वाहिली
पाठ आजही जोशी मठात भक्त पूजती चरणाला
हो
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
आपल्या पादुका सेवक त्या बाळप्पाला मठ बांधावा तत्पर तू आज्ञा केली भक्ताला सद्भावाने सेवक तो जागला स्वामी वचनाला अफाट गर्दी भक्तांची अक्कलकोट या तीर्थाला
अफाट गर्दी भक्तांची अक्कलकोट या
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी
ब्रह्म हे नारायण वंद नाम से स्वामिन्ना
ब्रह्म हे नारायण वंद नाम से स्वामिन्ना
शिव रूप विठ्ठल मार्तंडा वंद नाम से स्वामिन्ना
शिव रूप विठ्ठल मार्तंडा वंद नाम से स्वामिन्ना
दत्तावतारी गुरुराया वंद नाम से स्वामिन्ना कृपावंत हे अवधूता वंद नाम से स्वामिन्ना
कृपावंत हे अवधूता वंद नाम से स्वामिन्ना
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू सद्गुरु स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी तू
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ